आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत विशेष चर्चेला सुरुवात। विमानतळांवर लवकरच उडान यात्री कॅफेमध्ये परवडणाऱ्या किमतीत अन्न पदार्थांची विक्री होणार। चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद उच्च न्यायालयाकडून 4 आठवड्यांचा हंगामी जामीन। फ्रान्सचे नवे प्रधानमंत्री म्हणून फ्रान्सवा बाऊरो यांची नेमणूक। आणि बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतला 3रा सामना उद्यापासून ब्रिस्बेनमध्ये। देशानं राज्यघटना स्वीकारल्याच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त लोकसभेत आजपासून विशेष चर्चा सुरू झाली। भारतीय संविधानानं सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक असे सर्व पैलू विचारात घेऊन राष्ट्र उभारणीसाठी मार्ग मोकळा करून दिला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या चर्चेला सुरुवात करताना सांगितलं। संविधान सभेनं तयार केलेलं संविधान हे केवळ अधिकृत दस्तऐवज नव्हे तर ती लोकांच्या इच्छेची अभिव्यक्ती होती, असं ते म्हणाले। संविधान ही कोणत्याही एका पक्षाची देणगी नसून काही पक्ष त्याचं श्रेय स्वतःकडे घेऊ पाहत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मूलमंत्रानुसार आणि संविधानात अभिप्रेत असलेल्या तत्वांनुसार कार्य करत आहे। आपलं संविधान प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि परिवर्तनशील आहे। गरीब कुटुंबात जन्म घेतलेली व्यक्तीसुद्धा आज देशाच्या उच्च पदावर जाऊ शकते ही संविधानाची ताकद आहे, असं ते यावेळी म्हणाले। संविधान हे नागरिकांचं सुरक्षा कवच असून ते न्याय, ऐक्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कवच आहे, असं काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं। सत्ताधारी या सुरक्षा कवचाला भेदण्याचं काम करत आहेत, तसंच खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकार आरक्षणाला कमकुवत करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला। संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे, असं समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले। तर तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी गेल्या 10 वर्षात देशाची धर्मनिरपेक्ष वीण उसवत चालल्याची टीका केली। संयुक्त जनता दलाचे नेते केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ लल्लन सिंग यांनी यावेळी बोलताना संविधानामुळे समाजाच्या सर्वच घटकांसाठी सामाजिक तसंच आर्थिक प्रगतीच्या कक्षा रुंदावतात, असं सांगितलं। आणीबाणी लागू करणं तसंच परिच्छेद 356चा दुरुपयोग करण्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर टीका केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी बेरोजगारी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दा यावेळी उपस्थित केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले, संविधानामुळे भारत सातत्यानं विकासाच्या वाटेवर आहे। इतर खासदारांनीही या चर्चेत भाग घेतला। राज्यसभेत आजही अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरच्या अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाल्यानं कामकाज सोमवार सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलं। गेल्या 30 वर्षात आणि आपल्या कार्यकाळात राज्यसभेच्या अध्यक्षांच्या विरोधात अशा किती नोटीस आल्या आहेत ते सभागृहासमोर यावं, असं धनखड म्हणाले। राष्ट्रीय धोरणात्मक योजनांच्या अंमलबजावणीमुळं देशात क्षयरोगग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं घट झाली आहे। पुढच्या वर्षापर्यंत देशभरातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष आहे, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। भारतात 2015 क्षयरुग्णांचं प्रमाण दर 1 लाखामागे 237 इतकं होतं, हे प्रमाण 2023 दर 1 लाखामागे 195 इतकं घटलं आहे। तसंच 2015 क्षयरोगानं मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दर 1 लाखामागे 28 इतकी होती, ती घटून आता 22 आल्याची माहितीही पटेल यांनी यावेळी दिली। देशभरात राबवलेल्या जनजागृती मोहिमांमुळे देशात अवयवदानासह उतीदानाचं तसंच अवयव प्रत्यारोपणाचं प्रमाण वाढलं असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाचं लेखी उत्तर देताना सांगितलं। 2018 6294 इतकी असलेली अवयवदात्यांची संख्या 2023 16542 पोहोचली आहे। या कालावधीत अवयव प्रत्यारोपणांची संख्या 7000 18000 वाढली आहे। केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गेल्या 10 वर्षात पाकिस्तानच्या कारागृहात खितपत पडलेल्या 2,639 भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पाकिस्ताननं यावर्षी 211 भारतीयांना ताब्यात घेतल्याची कबुली दिली आहे. त्यापैकी 24 जण दमण आणि दीवमधले मच्छीमार आहेत. या सर्वांची लवकरात लवकर सुटका करून त्यांना जलद मायदेशी रवाना करण्याची कार्यवाही करावी असं पाकिस्तान सरकारला सांगितल्याचं जयशंकर म्हणाले. संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज 23 वर्ष पूर्ण झाली. 13 डिसेंबर 2001 रोजी पाकिस्तानातून आलेल्या 5 दहशतवाद्यांनी संसद भवन परिसरात घुसून गोळीबार केला होता. संसदेचं रक्षण करताना वीरमरण आलेले सुरक्षा रक्षक आणि प्राण गमावलेल्यांना आज देशभरातून आदरांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त संसद भवनात आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी हल्ल्यात शहीद झालेल्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रयागराज इथं पुढल्या वर्षी होणारा महाकुंभ 2025 हा महोत्सव देशाला मार्गदर्शन करणारा आणि जगभरात वंदनीय ठरेल असा एकता आणि समतेचा महायज्ञ असेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 5,500 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन, पायाभरणी आणि लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमध्ये 10 नवीन पूल, उड्डाणपूल, कायमस्वरूपी घाट आणि नदीसमोरच्या रस्त्यांचं बांधकाम या विकासकामांचा समावेश आहे. भारद्वाज आश्रम कॉरिडॉर, श्रृंगवरपूर धाम कॉरिडॉर, अक्षयवत कॉरिडॉर, हनुमान मंदिर कॉरिडॉर यासह प्रमुख मंदिर कॉरिडॉरचं उद्घाटनही यावेळी प्रधानमंत्र्यांनी केलं. तसंच प्रक्रिया न केलेले सांडपाणी गंगेत वाहून जाण्यापासून रोखण्याच्या उद्देशानं तयार केलेल्या एका प्रकल्पाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्यांसाठी वेळापत्रक, सोयीसुविधा यांविषयी मार्गदर्शन करणाऱ्या चॅट बॉर्डचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. याविषयी प्रधानमंत्री म्हणाले,
मैंने कुंभ सहायक चॅटबॉट को लॉन्च किया है. पहली बार कुंभ आयोजन में AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस और चॅटबॉट का प्रयोग होगा. AI चॅटबॉट 11 भारतीय भाषाओं में संवाद करने में सक्षम है. मेरा ये भी सुझाव है कि डेटा और टेक्नोलॉजी के इस संगम से ज्यादा लोगों को जोड़ा जाए.
उडान योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारतर्फे लवकरच विमानतळावर उडान यात्री कॅफे सुरू करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री KR राममोहन नायडू यांनी दिली. या कॅफेमध्ये प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत अन्नपदार्थांची विक्री करण्यात येईल. कोलकाता विमानतळावर प्रायोगिक तत्वावर पहिला कॅफे सुरू करण्यात येईल, त्यानंतर देशभरातील अन्य विमानतळांवर सुरू केला जाईल असंही नायडू यांनी यावेळी सांगितलं. चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद उच्च न्यायालयानं 4 आठवड्यांचा हंगामी जामीन मंजूर केला आहे. हैदराबादमध्ये चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज त्याला अटक झाली होती. अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयानं त्याला 14 दिवसांची रिमांड दिली होती. हा गुन्हा रद्द करावा यासाठी अर्जुननं लगेच उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या अर्जाची सुनावणी करताना उच्च न्यायालयानं 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याला हंगामी जामीन मंजूर केला. फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सवा बाऊरो यांची नवे प्रधानमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्यासमोर सरकारला स्थिरता देणं आणि अर्थसंकल्प मंजूर करणं ही दोन आव्हानं आहेत. बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतला तिसरा सामना उद्यापासून ब्रिस्बेनमध्ये गब्बा इथं सुरू होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत विशेष चर्चेला सुरुवात. विमानतळांवर लवकरच उडान यात्री कॅफेमध्ये परवडणाऱ्या किमतीत अन्नपदार्थांची विक्री होणार. चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद उच्च न्यायालयाकडून 4 आठवड्यांचा हंगामी जामीन. फ्रान्सचे नवी प्रधानमंत्री म्हणून फ्रान्सवा बाऊरो यांची नेमणूक. आणि बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतला तिसरा सामना उद्यापासून ब्रिस्बेनमध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.